chinimandi.com पॉडकास्ट।
स्वाभिमानी संघटनेचं ठरलं 18वी ऊस परिषद 23 नोव्हेंबरला। भारतातील 205 शेतकरी संघटना 17 देशातून 0% कर आयात धोरणाला कडाडून विरोध करणार आहेत। या धोरणामुळे भारतीय शेतीमाल मातीमोल दरानं विकावा लागणार आहे। चळवळीच्या अग्निकुंडासाठी ऊस परिषद काळाची गरज आहे। यासाठी 23 नोव्हेंबरला जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 18वी ऊस परिषद घेण्यात येणार आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चळवळ पणाला लावू असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला। शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्या नागरी सत्काराचं आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी वरुड मोर्शीचे मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात शेट्टी यांनी ऊस परिषदेची घोषणा केली। यावेळी राजू शेट्टी यांनी शासनाच्या कृषी धोरणावर जोरदार टीका केली। ते म्हणाले, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच नेते खुर्चीसाठी खटाटोप करत आहेत। त्यांना राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही। निवडणुकीत पराभव झाला असला तरी शेतकऱ्यांसाठी चळवळ थांबणार नाही। आमची ही 18वी ऊस परिषद सरकारसाठी धोक्याची असणार आहे असा इशाराही शेट्टी यांनी दिला।